नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, गोय सरकार परवरे 2141 चौखण मीटर सुवातेत आंबेडकर भवन उभारतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या। गोयच्या उजो पालोवपी दळाच्या जवानांक ह्या अर्थिक वर्सा सावन फायर फायटींग अलाउन्स दितले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला। पुराय देशासयत आयज गोयातूय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हांची 134वी जयंती उमेदीन मनयली। उदका 15 निमतान 16 ते 30 एप्रील मजगती राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी जलशक्ती अभियानाखाला उदकाचे संवर्धन ह्या विषयाचेर कार्यावळी आखच्यो अशे समग्र शिक्षा विभागाच्या प्रकल्प संचालकांनी कळीत केला। आता पुराय खबरो, गोय सरकार 2140 चौखण मीटर सुवातेत परवरे आंबेडकर भवन उभारतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या। 6 महिन्या भितर 10 कोटी रुपया खर्च करून गोय सरकार आंबेडकर भवनाचे काम सुरू करतले आनी 2 वर्सा भितर या वास्तूचे काम पुराय जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। ते 134व्या आंबेडकर जयंती निमतान जाल्ल्या शासकीय कार्यावळीत उलयताले। समाज कल्याण खाते तशेच गोय अनुसूचित जाती आणि जमाती महामंडळाच्या जोड पालवान पणजे आंबेडकर उद्यानात ह्या कार्यावळीचे आयोजन केले।
भाषण करता असताना सांगपाक खूप खोस भोगता की तुमका बाबासाहेब आंबेडकरच्या संविधाना खातीर 2140 स्क्वेअर मीटर जागा तुमका परवरूनच जाय आशिली। ही परवरीतली जागा सरकारान आज एलॉकेट केला आणि त्याच्या खातीर 10 कोटीचा फंड्स वो सुद्धा एलॉकेट केला। म्हाका खात्री हा की आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर फाटली 2 वर्सा कंटिन्युअसली तुमच्या समाजाचं आंबेडकर भवन जावचो म्हणून म्हाका दिसता दर 8 दिसा एकदा तरी मिटींग घेतले किंवा एकदा तरी म्हाका विचारताले ते जागेचे खंय पावला आपल्याक बांधपाक जाय। पण आता खात्रीनिशी सांगता फुडल्या 6 महिन्याच्या भितर फाउंडेशन स्टोन घालून ते भवन बांधपा खातीर चालू करतले आणि त्यांच्या आमच्या ह्याच टेनियरात ते भवन हे पुराय जातले। त्या भवनाचे उक्तावण करपाक सुद्धा आम्ही सगळे जण मुजरत हजर रावतले। त्या
या कार्यावळीत सुरवेक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या पुतळ्याक फुलाहार घालून आर्गां ओपली। ह्या वेळार समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय, राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेच हेर मानेस्तांचे उलोवप जाले। तशेच ह्या वेळार मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी गुणवंत विद्यार्थ्यांचो आणि डॉ आंबेडकर सन्मान पुरस्कार जैतिवंताचो भोवमान झालो। गोयच्या उजो पालोवपी दळाच्या जवानांक ह्या अर्थिक वर्सा सावन फायर फायटींग अलाउन्स दितले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला। राष्ट्रीय उजो पालोवपी दळाच्या सेवा दिसाच्या कार्यावळीत ते मुखेल सोयरे म्हूण उलयताले। गोय उजो पालोवपी दळान 44 लाख रुपयाची मालमत्ता आता मेरेन वाचयल्यात जाल्यार उजो पेटिल्ल्या घडणुकांनी 398 जणांचे जीव वाचयल्यात अशी माहिती ताणी दिल्या।
फायर रिस्क अलार्म्स जो दिवपाचो उरला तो आमी ह्या फायनान्शियल इयरात फायर रिस्क अलार्म्स हो दिवपाचे कन्सिडरूय करतले कारण खुबशे फावटी तेजी डिमांड आशिल्ली की फायर रिस्क अलार्म्स हो फायर फायटरांक दिवपाक जाय तोय दिवपाचे आमी ह्या फायनान्शियल इयरांतल्यान ठरयला। हांव परत एकदा म्हणजे हांव हार्डवर्क करपी कमिटेड आनी ब्रेवरी अशा सगळ्या म्हज्या फायर फायटरांक तुमची फिटनेस ही सुद्धा तितकीच महत्वाची असा त्या खातीर डिपार्टमेंटात आपल्या डिपार्टमेंटल स्टाफाच्या फिटनेसाचेरही गरज दिवपाची गरज असा। कंटिन्युअसली तुम्ही जर फिट असत जाल्यार बाकीच्या कामात तुम्ही तुमच्या जास्त प्रमाणात तुम्ही लक्ष दिवपाक शकतले। आमकां बरेचशे फावटी पब्लीक सेफ्टीच्या बाबतीत लोकांक दिसता जेन्ना आमी फायर फायटीच्या बाबतीत जी प्रिकॉशन्स घेवपाक जाय ती पळोवपा खातीर वेळच्या वेळी बिल्डिंग्स कंप्लिशनच्या वेळार आसतले इंडस्ट्रियल कंप्लिशनच्या वेळार आसतले। आमी सांगता की ऑल द प्रिकॉशन्स फायर सेफ्टीची तुमी घेवपाक जाय बट बरेचशे फावटी लोकांक ती हरेसमेंट अशें दिसता। इट इज हरेसमेंट न्ही तर इंडस्ट्रियल सेफ्टी आनी पब्लीक सेफ्टी घेतलेली खातीर घेवपी अशा पद्दतीची प्रिकॉशन्स आसता।
गोयात 11 तालुक्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या फाटभुयेर 350 कोटी रुपया खर्च करून सरकारान निवारो केंद्रां उभारल्यात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार दिली। तशेच उजो पालोवपी दळाक लागपी सुसज्ज अशी यंत्रणा गोयात आसा अशी माहिती ताणी मुखार दिली। पणजे सांतिनेज उजो पालोवपी दळाच्या मुख्यालयात आयज राष्ट्रीय उजो पालोवपी दळाची कार्यावळ झाली। ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी उजो पालोवपी दळाच्या शहीद जवानांक सुरवेक आर्गां ओपली। ते उपरांत उजो पालोवपी दळाच्या जवानांच्या परेडीचे मुखेलमंत्र्यांनी निरीक्षण केले। रुबी प्रकाशन दिवचल आणि दिवचल कोकणी सेवा केंद्रांच्या जोड पालवान नामनेचे कोकणी साहित्यिक डॉ प्रवीण सावंत हांच्या सपनकळी या कोकणी कविता पुस्तकाचो लोकार्पण सुवाळो बेरेस्तारा 17 एप्रिलाक जातलो। दिवचलच्या प्रायड ब्लँक्वेट सभागृहात सांजे चार वरांचेर जावपी ह्या पुस्तक प्रकाशन सुवाळ्याक उद्घाटक म्हूण नामनेचे बाल साहित्यीक राजीव तांबे हाजर आसतले. मानाचे सोयरे म्हूण दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हाजर आसतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. एनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आता मुखावेल्यो खबरो. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून नामना पाविल्ले डॉ बाबासाहेब आंबेडकर हांका आज तांच्या 134व्या जयंती निमतान कुडचडे झाल्या सुवाळ्याक आर्गा ओपली. कुडचडे चौकात आशिल्ल्या डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याक आदले खासदार नरेंद्र सावयकर हांणी फुलाहार घालून आर्गा ओपली. ह्या वेळार कुडचडेचे आमदार निलेश काब्राल, कुडचडेचे नगराध्यक्ष प्रसन्न भेंडे, जिल्हो पंचायत वांगडी सिद्धार्थ गावस देसाय आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचप करून संविधान तिगोवन दवरपा खातीर सगळ्यांनी सोपूत घेतलो. मडगावा जाल्ल्या आणि एका सुवाळ्यात आदले खासदार नरेंद्र सावयकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकार आणि हेरांनी आंबेडकर हांका आर्गा ओपली. कुडचडे हांगा आंबेडकर चौकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हांणी आपल्या कार्यकर्त्यांसयत उपस्थित राहून आंबेडकर हांका आर्गा ओपली. आंबेडकर हांणी तयार केल्ल्या संविधानाक लागून देशाक खऱ्या अर्थान सामाजिक न्याय मेळपाक पावलो अशें मत तांणी ह्या वेळार उक्तायलें. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हांची जयंती आज दाबोळे मतदारसंघातल्या चिखले हांगा मनयली. पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो ह्या वेळार मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. आपल्या उलोवपात मंत्री गुदिन्हो हांणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वावराची माहिती दितना ताणी तयार केल्ल्या घटनेक लागून भारत देशातल्या प्रत्येक धर्माच्या लोकांक समान हक्क मेळ्ळ्यात अशें सांगले. आज दरेकल्यान देवभक्ती करताना देशभक्ती करपाचो यत्न करपाक जाय अशें मंत्री गुदिन्हो हांणी म्हळां. मजगती गांधीनगर वास्को हांगा आंबेडकर जयंती व्हडा दबाजान मनयली. वास्कोचो आमदार दाजी साळकार हाणें ह्या वेळार उलोवप करतना भारतीय जनता पक्षान सदांच डॉ आंबेडकर हांचो मान राखला. ह्या वेळार नगराध्यक्ष गिरीश बोरकार आनी हेर वावुरपी हाजीर आशिल्ले. उदका पंद्रसी निमतान 16 ते 30 एप्रील मजगती राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी जलशक्ती अभियानाखाला उदकाचे संवर्धन या विषयाचेर कार्यावळी आखच्यो असे समग्र शिक्षा विभागाच्या प्रकल्प संचालकांनी कळीत केला. ही उदका पंद्रस दर वर्सा मनयतात. सगळ्या शाळांनी, शिक्षणिक संस्थांनी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक समित्यांनी ह्या कार्यावळीत सक्रिय सहभाग घेवचो असे समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ शंभू घाडी हांणी कळीत केला. जलशक्ती अभियानाखाला पावसाचे उदक साठयात ही मोहीम 22 मार्च 2021 दिसा सुरू झाली. पावसाच्या उदकाची नोंदणी, उदक संवर्धन, उदकाची मेजणी, ताचो जिओ टॅगिंग आणि उदका स्त्रोतांची माहिती एकठांय करपाचेर ही मोहीम लक्ष केंद्रीत करता. उदका संवर्धनाची शास्त्रीय येवजण तयार करप, सगळ्या जिल्ह्यांनी जलशक्ती केंद्रां स्थापन करप, सघन रानां तयार करप आणि जागृताय करप ह्या उद्देशा खातीर ह्या मोहिमेखाला वावर जाता. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान तापमान 21.4 डिग्री सेल्सियस दाबोळेत नोंद जाला. राज्यात फुडले 7 दीस 35 ते 26 डिग्री सेल्सियस मजगती तापमान आसतले आणि हवामान सुके उरपाची शक्यताय आसा असे वेधशाळेन कळीत केला. गोयातल्या 206 अनुदानित आणि सरकारी शाळांनी वट्ट 17,000 विद्यार्थ्यांक 2025-26 शिक्षणिक वर्षा सावन कोडिंग आणि रोबोटिक शिक्षण कार्यावळीचो लाभ मेळटलो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कडेन जुळोवन ही कार्यावळ गोय सरकारान 2021 वर्षा सुरू केल्ली. रवींद्र भवन साखळी आणि गोय कोकणी अकादमी हांच्या जोड पालवान साखळी रवींद्र भवनाच्या मनोहर बुवा शिरगावकर सभागरात 18 ते 22 एप्रील मजगती 4 दिसांचो नाट्य महोत्सव आयोजित केला. ह्या नाट्य महोत्सवाखाला अकादमीच्या कोकणी नाट्य सर्तीत जैतिवंत झाल्या नाटकांचे प्रयोग सादर जातले. ह्या नाट्य महोत्सवात 18 एप्रील दिसा द इन्सिडियस, 19 एप्रिलाक फायनल ड्राफ्ट, 20 एप्रिलाक मिडिया, जाल्यार 21 एप्रिलाक देवा महाराजा हे कोकणी नाटक सादर जातले. रवींद्र भवनात दर दिसा रातच्या 8 वरांचेर नाट्य प्रयोगांक सुरवात जातली. नाट्य रसिकांनी व्हडा संख्येन हजर राहून 4 दिसांचो नाट्य महोत्सव जैतिवंत करचो असो उलो साखळी रवींद्र भवनान मारला. आता परतून एक फावट मुखेल खबरो. गोय सरकार परवरे 2140 चौखण मीटर सुवातेत आंबेडकर भवन उबारतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. गोयच्या उजो पालोवपी दळाच्या जवानांक ह्या अर्थिक वर्सा सावन फायर फायटिंग अलाउज दितले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. पुराय देशासयत आयज गोयातूय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हांची 134वी जयंती उमेदीन मनयली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.